93.5 Red FM.
Ala re ala Sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार. मी आहे संग्राम. हाय, कोण बोलत आहे?
हाय संग्राम, स्वप्ना बोलते.
स्वप्ना, पूर्ण नाव?
स्वप्ना नाम जोशी.
नाम जोशी?
येस.
आणि काम?
काम मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी कॉग्निझंट टेक्नॉलॉजीज मध्ये काम करते.
वा 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 वा, मोठ्या बड्या कंपनी मध्ये काम करतेस तू. बरं, मागच्या पाडव्याला सोनारांची दुकानं सगळे बंद होती, स्ट्राईक चालू होता. यंदा अक्षय तृतीयाला काय प्लॅन आहे का खरेदीचा, सोनं असेल किंवा इतर काही असेल?
सोन्याचा प्लॅन नाही, कारण रेट खूप हाय होतात अननेसेसरी. पाडवा म्हटला किंवा हे जे आपले साडेतीन मुहूर्त असतात, प्लस इतकी गर्दी असते सोन्याच्या दुकानात की त्याचे म्हणजे रांगा वगैरे लावून वळ घ्यायला किंवा तुम्ही बुकिंग करा आणि डिलिव्हरी घ्यायला किंवा एक क्रेडिट कार्ड स्वाईप करायची लाईन वेगळी.
त्यामुळे मी जर ज्वेलरीचं दुकान टाकलं तर त्याचं नाव काय देईल माहितीये का? रांगा ज्वेलर्स. काय फालतू जो होता.
नाही पण ते फॅक्ट आहे, कोणीही साधारण माणूस घाबरून तिथनं परत येईल असं वाटेल की फुकटा सोनं वगैरे देता.
पण काही लोकांना आवडतं ना ऍक्च्युली गर्दीत खरेदी करायची, त्या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात. तुला नाही आवडत? पण
नाही, मला नाही आवडत. पण मला वाटत नाही की अशाने फार काही फरक पडतो. मला रादर वाटेल की ते पितृपंधरवड्यात श्राद्धाचे 15 दिवसात निवांत जाऊन पाहिजे ते डिझाईन घेऊन शॉपिंग करणं जास्त आवडेल.
आणि तेव्हा कदाचित तुला डिस्काउंटही मिळेल चांगला.
कदाचित.
वा वा, पुरोगामी विचाराची दिसतेस.
प्रॅक्टिकल विचार आहे.
तुझं लग्न वगैरे झालंय?
हो झालंय.
आणि काही नवऱ्याकडनं काही काढायचा प्लॅन नाहीये का? म्हणजे मला माहिती अर्थातच तुझा पगार भरपूर असणार कॉग्निझंट म्हटल्यावर, पण तरी एक.
नाही नाही, ते सगळं श्राद्धात आता नाही. बेस्ट डील जेव्हा असतील, बेस्ट ऑफर जेव्हा असतील तेव्हा. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ए, तुला छानसं प्राइस देतोय का? कॉंग्रॅच्युलेशन.
ओ थँक्यू.
डिस्काउंट वगैरेची वाट बघायची गरज नाही. प्राइजेस किंवा सुपरहिट गाणी ही रेड एफ एम वर नेहमीच मिळतात. सीझन नेहमीच असतो आमचा.
नेहमी ऐकतो स्वामी. सो थँक्स अ लॉट.
कमिंग अप इन जस्ट अ बिट, चार गाण्याची पक्की इन्क्लुडिंग मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बज जाते रहो.